श्रीराम श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पाहत आहोत. आज आता 18वा श्लोक आहे. मना राघवे वीण आशान कोरे, मना मानवाची नको कीर्ती तूरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. हे मना, तू राघवाखेरीस कोणाची आशा धरू नकोस. पहिल्याच चरणात त्यांनी सांगितलं, मना राघवे वीण आशा नको रे. सामान्यतः मनुष्य आपली कुटुंबीय मंडळी, मित्रपरिवार, धनसंपत्ती, सत्ता याचा आधार घेतो, त्याच्या आश्रयावर जगत असतो आणि आपल्याला त्याचा आधार आहे अशी त्याची एक भ्रामक कल्पना असते. पण हा आधार खरा नसतो. एक राघवच खरा आपला आधार आहे. देव माझा मी देवाचा एवढंच खरं. सदा सर्वदा राम सन्निध आहे या समर्थ वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा. रामाची कृपा झाली तर तो कोणत्याही वेळी कुठेही कोणाच्याही रूपात आपल्या सहाय्याला धावून येतो. तो अत्यंत समर्थ असून दयाळू कृपाळू आहे. नुपेक्षी कदा राम दासाभिमाने, आपण त्या रामाचे दास होण्यातच आपले खरे कल्याण आहे हे लक्षात घेऊन त्यांचे चरण घट्ट धरावेत. देवाच्या इच्छेनं वर्तावे, देव करील ते मानावे. असं जर झालं तर सहज कृपाळूपणानं आपलं सर्व प्रकारे रक्षण तो राघव करतो. तेव्हा स्तुतिस्तोत्र गायची झाली तर ती त्या राघवाचीच घालावी. मना मानवाची नको कीर्ती तू रे. सामान्यतः आपण आपल्या स्वार्थासाठी, लोभापायी काही व्यक्तींची भरमसाठ स्तुती करतो. त्यांची कीर्ती सर्वत्र व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील असतो. परंतु समर्थ म्हणतात, तू माणसाची कीर्ती गाऊ नकोस. आपल्याजवळ गुणग्राहता, दुसऱ्याचे कौतुक करण्याची, त्याला उत्तेजन देण्याची दृष्टी असावी, तथापि वारेमाप स्तुती करण्याची सवय नसावी. तर माणसांच्या गुणांना मर्यादा आहे, त्यात बदल होण्याचीही शक्यता आहे. राघवाचे गुण मात्र अमर्याद आणि शाश्वत स्वरूपाचे आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राघवाला प्रसन्न करून, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची, ते संसारिक गोष्टी प्राप्त व्हाव्या म्हणून नाही करायचं. तर प्रत्यक्ष राघवच आपल्याला आपलासा व्हावा, त्याची प्राप्ती व्हावी या एकमेव दुर्दम्य इच्छेनं, उत्कटतेनं त्याला अळवायचं आहे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. ज्या राघवाचं गुणवर्णन वेदशास्त्र पुराणं आजपर्यंत करत आली आहेत, त्याचंच वर्णन आपणही करणं योग्य आहे. राघवाचं वर्णन करणं हे आत्महिताचं आहे. त्याच्याच कृपेनं आपण प्रकृतीच्या पलीकडील जो पुरुष आत्मा, त्याचे ज्ञान करून घेऊ शकतो आणि आपला जन्म सार्थकी लावू शकतो. म्हणून म्हटलंय, मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. जय जय रघुवीर समर्थ.